चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना बंद करण्याच्या प्रस्तावावर ऊस शेतकरी नाराज। गोव्यातील एकमात्र साखर कारखाना संजीवनीच्या वादावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। याबाबत शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या प्रतीक्षेत आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कारखाना बंद करण्याच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी संवाद साधावा। राज्यातील ऊस शेतकऱ्यांनी धर्मबंधोरा येथील संजीवनी कारखाना बंद करण्याच्या सरकारच्या प्रस्तावावर नाराजी दाखवली आहे। ऊस शेतकऱ्यांची अलीकडेच सुंगमच्या वाडेमध्ये बैठक झाली। या बैठकीत सांगितलं, संजीवनी साखर कारखान्याचे मॉडेल सहकारी मॉडेल होते। यामध्ये शेअरधारकांचा सहकारी निर्णय गरजेचा आहे। कारखान्याविरोधात एकतर्फी निर्णय स्वीकारला जाणार नाही। या दरम्यान राज्यातील भाजपनं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना संजीवनी साखर कारखान्याबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांचं हित लक्षात घ्यावं अशी विनंती केली।